नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आदले प्रधानमंत्री आनी संवसारीक नामनेचे अर्थशास्त्रज्ञ डॉ मनमोहन सिंग हांकां आयज दुखेस्त वातावरणांत निमणो निरोप दिलो. दिल्लीच्या निगम बोध घाटार आयज तांचे कुडीचेर राज्य सन्मानान निमणे संस्कार जाले. शीख धर्मीक विधीप्रमाण तांच्या कुडीक मुखाग्नी दिलो. ह्यावेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामगेल वांगचूक हांचे सयत जायते केंद्रीय मंत्री तशेंच विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी, काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आनी हेर फुडारी, उंचेल्या पांवड्यावेले अधिकारी, काँग्रेसीचे कार्यकर्ते आनी सामान्य लोक व्हडा प्रमाणांत हाजीर आशिल्ले. सकाळी 10 वरांचेर काँग्रेसीच्या कार्यालयांतल्यान तांची निमणी यात्रा भायर सरिल्ली. तांची कूड फुलांनी सजयल्ल्या सैन्याच्या ट्रकार दवरिल्ली. हजारांनी नागरिकांनी तांच्या निमण्या यात्रेत वांटो घेतिल्लो. तांची कूड 12 वरांच्या सुमाराक दिल्लीच्या निगम बोध घाटार पावली. ह्या वेळार केंद्रीय मंत्री, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आनी हेरांनी तांकां फुलांची आर्गां ओंपलीं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सैन्या वतीन फुलांची श्रद्धांजली दिली. ह्या प्रसंगाचेर तांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. डॉ मनमोहन सिंग हांचे यादस्तीक उबारपा खातीर सरकार सुवात दितले अशें केंद्रीय घर मंत्रालयान म्हळां. स्मारक बांदपा खातीर जागो दिवचो अशी मागणी काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी काल सरकाराक केल्ली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घरमंत्री अमित शाह हांणी डॉ मनमोहन सिंग हांच्या घरच्यांकडेन उलोवप करून ही माहिती दिली. डॉ मनमोहन सिंग हांचे स्मारक उभारपाचो निर्णय काल केंद्रीय मंत्रीमंडळान घेतला अशी माहिती काँग्रेस पक्षाक दिल्या अशें भाजपाचे खासदार आनी म्हणयारे सुधांशु त्रिवेदी हांणी सांगला. देशांत अर्थीक उदरगतीची दिका दिवपी आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांचो योग्य सन्मान राखपा खातीर भाजप आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला एनडीए सरकार वचनबद्ध आसा अशें त्रिवेदी हांणी सांगलां. केंद्रीय संपर्क मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी काल नवी दिल्लींत अर्थमंत्री निर्मला सितारामन हांची भेट घेतली. भारतीय टपाल विभागांत फायद्यात हाडपा खातीर कांय उपाय येवजण्यो सादर करीत ते खातीर लागपी भारतीय खर्चाचो आराखडो सिंधिया हांणी अर्थमंत्री सितारामन हांकां सादर केलो. टपाल खात्याक नवी दिका दिवपा खातीर कांय येवजण्यो आंखल्यात आनी हो विभाग चडांत चड डिजिटल करपाचेर भर दितले अशें सिंधिया हांणी सांगले. देशभरांतल्या टपाल कार्यालयांनी मुळाव्या साधन सुविधांची उदरगत आनी टपाल कर्मचाऱ्यांच्या राबितो घरांचे सोबितीकरण करपाचेरूय लक्ष केंद्रीत करतले अशें सिंधिया हांणी सांगले. टपाल विभाग फुडारांत अदीक कार्यक्षम करपा खातीर स्वयंचलीत यंत्रणा चालीक लावपाचेर लक्ष केंद्रीत करतले अशें तांणी मुखार सांगले. भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रोन सोमारा सुरू जावपी आपल्या अंतराळ डॅकिंग प्रयोग स्पेडॅक्स मोहिमेची सगळी तयारी पुराय केल्या. वर्साचे अखेरेक सुरू जावपी ही इस्रोची मोहीम इतिहासीक आसा कारण अंतराळांतले 2 उपग्रह ही मोहीम जोडटली अशें केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आयज दिल्ले मुलाखतींत म्हळां. नेपाळांतल्या सालझंडी शारांत जावपी सूर्यकिरण ह्या संयुक्त लश्करी सरावा खातीर भारतीय सैन्याचो एक पंगड भायर सरला. ही सरावाची 18वी फेरी आसून भारतीय पथकांत 334 अधिकारी आसात. हो सराव ह्या म्हयन्याच्या निमणे सावन 13 जानेवारी मेरेन चालू उरतलो. ह्या सरावांत दाट रानांतल्या सशस्त्र दहशतवाद्यांचो वावर थांबोवपा खातीर आनीक सैमीक संकटां वेळार पयसुल्ल्या वाठारांनी पावपा खातीर गरजेचें प्रशिक्षण दितले. ते भायर बेगीन कृती करपाची तयारी, हवाई हालचाली, वैजकी प्रशिक्षण आनी पर्यावरण संरक्षण हांचेरूय सरावांत भर दितले. भारत आनी नेपाळ हांचे मदले इश्टागतीचे संबंध घट करपाच्या यत्नांतलो हो एक भाग अशें संरक्षण दळांत पत्रकार परिशदेंत सांगलां. आकाशवाणीचेर फाल्यां आयतारा जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 117वो भाग आसतलो. आकाशवाणी आनी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर ताचें प्रसारण जातलें. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर तांचें लायव्ह प्रसारण जातलें. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतले. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता.